चीनी मंडी .com पॉडकास्ट।
सप्टेंबर पासून मिळणार ॲडव्हान्स गाळप परवाना। दुष्काळामुळे जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात 5 लाख हेक्टरची घट झाली आहे। शिवाय सांगली कोल्हापूरचं ऊस क्षेत्र पुरामुळे पाण्याखाली गेल्यानं ऊसाचं मोठं नुकसान झालं आहे। यामुळे आगामी हंगामाचं मोठं आव्हान समोर असल्यामुळे त्याच्या नियोजनासाठी 27 ऑगस्टला तातडीनं बैठक घेण्यात येणार आहे। शिवाय 1 सप्टेंबरपासून कारखान्यांना ॲडव्हान्स ऑनलाईन गाळप परवाने देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली। राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ आणि पुरामुळे ऊसाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं हंगाम वेळेवर सुरू होईल, मात्र किती कारखाने चालतील आणि किती दिवस चालतील याबाबत शंका आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेत साखरेच्या उत्पन्नात 350 लाख क्विंटलची घट होईल असं सांगण्यात आलं। शिवाय मंत्री समितीच्या निर्णयानंतरच गाळप परवाने दिले जात होते, पण आता राज्यातील ऊसाची स्थिती पाहता ॲडव्हान्स गाळप परवाने दिले जाणार आहेत। गाळप कधी सुरू होणार याचा निर्णय मात्र अजून झालेला नाही। पुण्याच्या साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडुरंग गायकवाड म्हणाले, साखर आयुक्त साखर कारखानदारांबरोबर 27 ऑगस्टच्या बैठकीत चर्चा करणार आहेत। यावेळी पहिल्यांदाच मंत्री समितीच्या निर्णयापूर्वी गाळप परवाने देण्याचा निर्णय झाला आहे।